समास 2 सारासार निरूपण. स्थूलदेहापासून सुरुवात करून जे चंचळ ते अनात्म असे समजून घेत साधक अखेर मूळ मायेपर्यंत पोचला, तरी त्याला स्वरूपाचे ज्ञान पूर्णत्वाने होत नाही. ते व्हावे अशी वृत्ती म्हणजेच हेतू शिल्लक राहतो. ह्या वृत्तीची जेव्हा निवृत्ती होते तेव्हा सगळे चंचलत्व संपून जाते आणि तो निश्चळ अशा परब्रह्माशी एकरूप होतो. जोपर्यंत मनात संशय शिल्लक आहे तोपर्यंत तो ज्ञानाचा अधिकारी होत नाही. मागे आपण पाहिल्याप्रमाणे आठही देहांचे निरसन झाल्यावर शून्यावस्था येते. त्या पलीकडे जाण्यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन लागते आणि ते लाभल्यावरच वृत्ती ब्रह्माशी ऐक्य पावते आणि आत्मनिवेदन साधते.
श्रीराम ऐका सारा सार विचार, उभारले जगडंबर, त्यात कोण सार कोण असार, विवेके ओळखा. दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, जे असतची असेल तेची सार. मागा आत्मानात्म विवेक बोलिला, अनात्मा ओळखोन सांडिला, आत्मा जाणता लागला मुळींचा मूळ तंतू. मुळी जे राहिली वृत्ती, झाली पाहिजे निवृत्ती, सारा सार विचार श्रोती बरा पहावा. नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यसा निवडिला, निवृत्ती रूपे हेत उरला निराकारी. हेत म्हणजे तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ, सारा सार विचारे चंचळ होऊन जाते. ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पहाना, उपासने करिता जना जगोद्धार. त्या ज्ञानाचे विज्ञान होते, शोधून पहा बहुत मते, चंचळ अवघे नासते येणे प्रकारे. नाशिवंत नासेल की नासेना, ऐसा अनुमानची आहे मना, तरी तो पुरुष सहसा ज्ञानाधिकारी नव्हे. नित्यनिश्चय केला, संदेह उरतची गेला, तरी तो जाणावा वहावला महामृगजळी. क्षयेचे नाही जो अक्षयी, व्यापकपणे सर्वाठाई, तेथे हेत संदेह नाही निर्विकारी. पाहता जैसे गगन, गगनाहून ते सघन, जनचि नाही निरंजन सदोदित. संग त्यागे विण काही, परब्रह्म होणार नाही, संग त्याग करून पाही मौन्यगर्भा. मौन्यगर्भ म्हणजे शब्दातीत असणारे परब्रह्म. निर्षता अवघेची निर्षले, चंचळ तितुके निघोन गेले, निश्चळ परब्रह्म उरले तेचि सार. आठवा देह मूळ माया, निर्शोन गेल्या अष्टकाया, साधू सांगती उपाया कृपाळूपणे. सोहं हंसा तत्त्वमसी, ते ब्रह्म तू आहेसी, विचार पाहता स्थिती ऐसी सहजची होते. साधक असोन ब्रह्म उरले, तेथे वृत्ती शून्य झाले, सारा सार विचारिले येणे प्रकारे. जे सन्मुखची चहूकडे, जेथे दृश्य भास उडे, धन्य साधू तो पवाडे निर्विकारी. खोटे सांडून खरे घ्यावे, तरीच परीक्षवंत म्हणावे, असार सांडून सार घ्यावे परब्रह्म ते. जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते, आत्मनिवेदन भक्ति ते ऐसी आहे। सद्रूप चिद्रूप आणि तद्रूप सस्वरूप म्हणजे आपले रूप, आपले रूप म्हणजे अरूप तत्व निरशना उपरी। इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे सारा सार निरूपण नाम समास दुसरा श्रीराम।